नमस्कार मित्रांनो, मोबाईल नी करता मी योगेश आणि आमचा आजचा विषय आहे पक्ष विपक्षांमध्ये हा देश राजघटनेने चालतो का। ही एक ओळ आहे जी आपण रोज कोणत्या ना कोणत्या कडून ऐकत असतो। संविधानावर इतिहास असूनही संविधानाच्या भावनाचा अभाव आहे। देशात संविधान प्रती असलेली मूल्ये या निर्माण झालेल्या वंचितेच्या भावनेला तेच लोक जबाबदार आहे ज्यांना हा देश राजघटनेने चालतो असे सगळे म्हणतात। आज आमच्यासोबत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष नरेश निमजे सर जुळलेले आहे। सर, मोबाईलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे। सर,
खूप खूप धन्यवाद मोबाईल वाणीच्या सर्व श्रोत्यांना, खूप खूप अभिनंदन।
सर, हा देश राजघटनेने चालतो का ते किती योग्य वाटते सर आपल्याला?
देश आजाद झाल्यानंतर संविधानाप्रमाणे देश चालणार होता, पण तसं काही झालेलं नाहीये आणि हा देश संविधानाने चालत आहे असं मी म्हणणार नाही। हा देश अजिबात संविधानाने चालत नाही आहे। त्यामागची अनेक कारणं आहे, वेगवेगळ्या पार्ट्या तयार झाल्या आहे, त्या सत्तेमध्ये जातात आणि त्या स्वतःच्या सोयीनुसार सत्ता चालवतात। त्यामध्ये आता संविधानामध्ये सर्वांना समानता, बंधुता, न्याय अशी आपल्याला जे मूलभूत आपले कर्तव्य असे दिलेले आहे, पण असं होताना दिसत नाही आहे। दूर दूर पर्यंत ह्या देशामध्ये समानता नाही आहे। असमानता की जे खाई आहे ही फार मोठी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। मोजक्या लोकांजवळ प्रचंड पैसा आहे आणि जो मोठा वर्ग आहे, जो गरीब वर्ग आहे, दलित वर्ग आहे, एकदम पिछाडलेला आहे, त्यांच्याजवळ दोन वेळच्या त्यांची जेवणाची सोय नाही अशी सध्या परिस्थिती आहे आणि संविधानाला धरून हा देश चालत नाही असं मी म्हणेल। आणि गोरगरिबांना न्यायाचा प्रश्न झाला तर त्यांना भटकावं लागतात, कोर्ट कचेरी मध्ये सुद्धा त्यांना न्याय मिळत नाही, तर त्यांनी जावं कुठे? आपण ज्यांना जनप्रतिनिधी निवडून देतो ते निवडून आल्यानंतर आपापल्या याच्यामध्ये स्वतःच्या कार्यकर्त्यांनाच वाढवण्याचा किंवा आपल्या नातलगांना किंवा त्यांच्या जवळचे लोकांनाच वाढवण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे जो सामान्य वर्ग आहे, जो गरीब वर्ग आहे, तो दुर्लक्षित होतो आणि त्यामध्ये संविधानाला पूर्णपणे त्याच्यावर लाट ठेवून हे सत्तेचा उपभोग घेता सत्ता चालवतात असं मी म्हणेन।
जी सर। सर, का उदारीकरणाच्या काळात आजच्या सर्वोच्च नेतृत्वांचे नेत्याचे नाव पुढे आले होते, पण त्यांनी त्या काळात भ्रष्टाचाराच्या पुसलेल्याशिवाय संसदेत फेकून नाही येणार आहेत असे म्हटले होते, आज अशी नैतिकता कुठे पाहत असत?
नैतिकता तर दूर दूर पर्यंत तुम्हाला 1000 किलोमीटर 5000 किलोमीटर पर्यंत नैतिकता दिसणारच नाही। हा देश पूर्णपणे अनैतिक झालेला आहे। अनैतिक देश नाही झालेला आहे, जर काही वर्ग आहे जो सत्ताधारी वर्ग आहे किंवा ब्युरोक्रॅट्स आहे ज्यांना हा देश चालवण्याची आपण त्यांना जबाबदारी सोपवलेली आहे, ते पूर्णपणे भ्रष्ट झालेले आहेत। ज्यांचा एक सर्कल तयार झाला, आता बघा ना तुम्ही, काँग्रेसचा एक लीडर त्याच्याकडे 300-350 करोड रुपये कॅश सापडली, तर तो एकटा नाही आहे या देशामध्ये, असे हजारो तुम्हाला सापडतील। पण काय आहे, सत्तेमध्ये बीजेपी आहे, काँग्रेस किंवा अन्य पक्ष हे विपक्षामध्ये आहे, म्हणून ते स्वतःच्या लोकांवर जाळ न टाकता विपक्षावर टाकत आहे, कारण की त्यांना सत्तेमध्ये राहायचं आहे, विपक्षाला कमजोर करावं लागेल। जर बीजेपीच्या नेत्यांवर, भ्रष्टाचारी नेत्यांवर जर सीबीआय, ईडी वगैरे लावली त्यांच्या मागे, तर असे हजारो बीजेपीचे लीडर तुम्हाला सापडतील की ज्यांच्या जवळ अमाप संपत्ती आहे, असे बरेच लोक आहे। पण बीजेपी असो, काँग्रेस असो, भ्रष्टाचार झालाच नाही पाहिजे। काँग्रेसचा असो, आम आदमी पार्टीचा असो, सगळ्यांवर कारवाई झालीच पाहिजे आणि यांना मी तर म्हणतो एक मोठा दंड द्यायला पाहिजे, कारण की हा सगळा पैसा आपला आहे। आपण डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सच्या रूपाने आपण सरकार जवळजवळ पैसा त्यांच्या तिजोरीमधला तो हा आपला पैसा आहे, हा त्यांचा जो थोडी आहे. आज मोदीजी एवढा प्रचंड पैसा हवाई जहाज त्यांनी खरेदी केली, रोजची वेशभूषा ते एवढे प्रचंड पैसे लावून ते खर्च करतात, तर हा तर पूर्ण पैसा आपला आहे ना. एका गरीब माणसाजवळ दोन जोडी कपडे नाहीये आणि आपले पंतप्रधान चार चार जोडी रोजचे बदलवतात, ही आहे असा मानता. तर घटनेच्या एकदम विरुद्ध हा देश चालत आहे आणि जर आपल्याला समानता पाहिजे, घटनेला धरून हा देश चालला पाहिजे असं वाटलं पाहिजे, तर नेत्यांच्या भरोश्यावर न राहता जनतेने आता जागृत व्हायला पाहिजे, जनतेने घटना समजून घ्यायला पाहिजे, घटनेने जनतेने संविधानाचं वाचन करायला पाहिजे आणि ते समजून घेऊन यांच्यावर आपली पकड मजबूत करायला पाहिजे की वा असं असं आहे घटनेमध्ये हे दिलं, आमचे जे आम्हाला जे मूलभूत आमचे अधिकार आहे ते तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचत नाही, हे नेत्यांना जोपर्यंत आपण सांगणार नाही तोपर्यंत आपलं भलं होऊ शकत नाही, देशात समानता येऊ शकत नाही, कोणाला न्याय मिळू शकत नाही, बंधुत्व नांदू शकत नाही, ते असं मी म्हणेल.
जी सर. तर काही दिवसा अगोदर 5 राज्यांमध्ये चुनाव संपन्न झाले आणि संसदेत कोणताही नवा कायदा केला जातो तेव्हा सर त्या खासदारांना नीट बोलू दिले जात नाही, जे काय कायदे आहे ते करून जनतेच्या हिताचे काम करतात, या सगळ्यामुळे विरोधकांचा जो आवाज आहे त्याला दाबण्याचा प्रयत्न का वाटतं सर?
हे तुमचं अगदी बरोबर आहे योगेश भाई. जो पण सत्तेमध्ये येतो त्या सर्वांना वाटते की मी जसं म्हणेल तसाच देश चालला पाहिजे, कारण की सत्तेमध्ये राहू राहू त्यांच्यामध्ये एक तानाशाह तयार होतो. पूर्वीचे काही पंतप्रधान झाले ते चांगलेच झाले, जसं मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी, हे पूर्णपणे डेमोक्रेटिक होते, पूर्णपणे नसले तरी मोठ्या प्रमाणामध्ये हे डेमोक्रेटिक होते. पण मोदी जी आहे हे एकदम तानाशाह सारखे वागत आहे आणि त्यांना वाटते की सगळे सूत्र माझ्या हातात राहिलं पाहिजे, रिमोट कंट्रोल माझ्या हातात राहिलं पाहिजे आणि माझ्या प्रमाणे देश चालेल, मला जे योग्य वाटेल ते मी करीन आणि मला जो योग्य वाटणार नाही त्याला मी साईडलाईन करून टाकेल. हे अशा प्रकारे मोदीजी देश चालवत आहे, कारण की त्यांच्यामध्ये एक तानाशाह तयार झालेला आहे आणि त्यांना सत्तेचा मोह झालेला आहे. त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये पंतप्रधान पदाचं जे पद आहे, पंतप्रधानाचं जे पद आहे ते अजिबात सोडायची त्यांची इच्छा नाही आहे आणि त्यानुसार ते सर्व ह्या देशामध्ये त्यांचं कार्य सुरू आहे. त्यामुळे विपक्षावर ईडी सीबीआय हे सगळं लावण्याचा प्रयत्न आहे, जे भ्रष्टाचारी आहे त्यांच्यावर तुम्ही लावा, पण त्यामध्ये काही निर्दोष लोक सुद्धा अडकलेले आहे. बघा ना, बऱ्याच लोकांना, पत्रकारांना यांनी जेलमध्ये टाकून राहिलं, ज्यांच्या विरोधात जे बोलत होते, विरोधात नाही जे सत्य बोलत होते ते सर्व पत्रकार आज अंदर आहे, किंवा जे तिथे काम करत होते त्या चॅनलच्या मालकांनी त्यांना काढून टाकलेलं आहे. तर हे डेमोक्रेसी नाही. डेमोक्रेसी मध्ये सर्वांना आपला आवाज उठवण्याचा अधिकार राहतो, प्रत्येकाला एक समानतेचा दर्जा राहतो, त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपला आवाज बुलंद करू शकतो, आपल्या हक्कासाठी, आपल्या अधिकारासाठी तो रस्त्यावरून आंदोलन सुद्धा करू शकतो, हे सगळे अधिकार दिलेले आहेत त्याला. पण मोदीजी यांच्यामध्ये तानाशाही उठली असल्यामुळे हे सर्व आंदोलन झाले, किंवा जे सत्याला धरून बोलणारे पत्रकार आहे, जे गरीब जनतेला त्यांचे प्रश्न जे मांडण्याचा प्रयत्न करतात, त्या सर्वांना दडपण्याचा प्रयत्न हे मोदीजी करून राहिलेले आहे. हे डेमोक्रेसीसाठी घातक आहे आणि यांचा पूर्ण प्रयत्न आहे की संविधानाला एकदम संपवून टाकायचं आणि मनुस्मृतीप्रमाणे हा देश चालू असं हे सगळे चित्र दिसत आहे. त्यामुळेच हिंदू राष्ट्र ते स्थापन करण्याचा असा भ्रम तयार करून राहिले. होणार तर नाही, हिंदू राष्ट्र कधी होणार नाही. आपल्या देशामध्ये राहतो आपण सर्व हिंदूच आहोत, मुसलमान सुद्धा आहे, देशातलेच नागरिक आहे, ख्रिश्चन आहे, शीख आहे, ईसाई आहे, सगळे आपल्या देशाचे नागरिक आहे. जसं बगीच्यामध्ये सर्व प्रकारचे फुलं राहतात, एका प्रकारचं फूल तिथे राहत नाही किंवा हे राहत नाही, तर सगळ्या प्रकारचे फुलं राहते, म्हणून त्या बगीच्याला जे आहे हे सौंदर्य प्राप्त होते. तसंच आपला देश आहे, आपल्या देशाचं नाव पूर्ण जगामध्ये आहे की हा सांप्रदायिक देश नाही, सर्वधर्म समभावाला हा देश आहे आणि त्या दृष्टीने आपल्याकडे पूर्ण जग पाहते. पण आता जगाचं पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे बदललेला आहे आणि मोदीची जी हवा झालेली आहे की हे एक मोठे वैश्विक नेता आहे, तर हे पण एक असं काय म्हणते त्याला प्रचार करून पूर्ण जगाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की हा देश पूर्णपणे आता समृद्ध झालेला आहे. अरे समृद्ध झाला आहे तर G20 तुम्ही इथे हे घेतले कार्यक्रम, त्यामध्ये तुम्ही झोपडपट्ट्या झाकून दिल्या, जे घाणेरडे नाले होते नाग नदीला झाकण्याचा प्रयत्न केला, हे असं तुम्ही का करता? अरे उघड असू द्या ना, दिसू द्या लोकांना, जगाला दिसलं पाहिजे. सत्यता शेवटी लपत नाही, ते तर दिसतं, तुम्ही किती झाका, सत्य कधी लपत नाही, सत्याला कोणी दाबू शकत नाही.
जी सर, तर हे होते नरेश निमजे सर ज्यांनी मोबाईल वाणीवर हा देश राजघटनेने चालतो का हा विषयावर आपली प्रतिक्रिया मोबाईल वाणी सोबत सुपोली सर. मोबाईल वाणी सोबत आपला अमूल्य समय दिला, त्याच्याबद्दल लगेच आभार सर.
खूप खूप धन्यवाद योगेश
जी. मोबाईल वाणी करिता मी योगेश, धन्यवाद.